النار. तो हळूहळू भूतकाळात जाऊ लागला. तसं मला थिएटर गजबजलेलं वाटू लागलं. पाहायला गेलं तर इथे आम्ही फक्त दोघेच होतो, पण तरीही समोरचे कित्येक डोळे आम्हाला बघतायत असा मला सारखा भास होऊ लागला. मी स्वतःला समजवत होतो, स्वतःला सावरत होतो. तोच त्या गर्दी एक चेहरा मला ओळखीचा वाटला. मी रोखून पाहिलं तर तो होता. मी झरकन मागे झालो. मागे कोणीतरी उभं होतं म्हणून वळलो, तर तो आता माझ्या समोर उभा होता. माझा कसा हळूहळू कोरडा पडायला सुरुवात झाली. काही सुचतच नव्हतं. मी फक्त सगळं अनुभवत होतो. आजूबाजूच्या अंधारासारखं अंधार.